श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. एकोणसाठ ओव्यांपर्यंतचा चांगदेव पासष्टीचा भाग घेऊन झाला. एकोणसाठावी ओवी जी काल आपण घेऊन संपवली ती होती ज्ञानदेव म्हणे नामरूपे वीण तुझे साच आहे आपण पे ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. नामरूपे वीण जे तुझे नाव आहे, नामरूपे वीण जे तुझी स्थिती आहे, नाम रूपा वाचून हे चांगदेवा तुझे जे आत्मस्वरूप आहे तेच सत्य आहे आणि त्याच सत्य स्वरूपात स्वानंद जीवनाचा आनंद घे आणि त्याच स्वानंद जीवनाला प्राप्त होऊन तू सुखी हो असा भाव या एकोणसाठाव्या ओळीमध्ये काल आपण पाहिला. आज चांगदेव पासष्टीच्या साठाव्या ओवीला आपण सुरुवात करतोय. आज त्याचा पूर्वार्ध घेऊ आणि उद्या त्याचा उत्तरार्ध घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. चांगया पुळती पुळती घरालिया ज्ञान संपत्ती वेद्य वेदकत्व ही अतीती पदी बैसे. चांगया पुळती पुळती घरा आलिया ज्ञान संपत्ती वेद्य वेदकत्व ही अतीती पदी बैसे. हे चांगदेवा पुन्हा पुन्हा तुला हाच उपदेश आहे की तुझ्या अंतकरणरूपी घरामध्ये ही ज्ञान संपत्ती आल्यानंतर ज्ञाता ज्ञेय भावाच्याही पलीकडे असलेल्या आत्मस्थितीच्या पदावर तू आरूढ हो. तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, त्या ठिकाणी तू आरूढ होऊन राहा. घरा आलिया ज्ञान संपत्ती वैद्य वेदकत्व ही अतिथी 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 नाही अतिथी अतिथी पदी बैसे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना या 65 ओव्यांच्या पत्रातून जो मजकूर कळवला आहे किंवा जो उपदेश केला आहे किंवा जो बोध दिला आहे तोच बोध या ओळीमध्ये पूर्णत्वाने आहे. बोध काय आहे? चांग्या पुढती पुढती घरा आलिया ज्ञान संपत्ती वैद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे. तुझ्या अंतकरणरूपी घरामध्ये ही ज्ञान संपत्ती एकदा आली की मग वेद्य वेदकत्व ही अतिथी ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीच्याही पलीकडची अशी आत्मस्थिती त्या आत्मस्थितीचा अनुभव येतो आणि त्या आत्मस्थितीवर बसतोस. तू पवित्र आणि शुद्ध आत्मा आहेस. तत् त्वम असी याच महावाक्याने माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना सच्चिदानंद या पदाचा निर्देश करीत आहे. याच्या आधीच्या बोईमध्ये सुद्धा स्वानंद असा एक उपदेश केलेला होता. स्वानंद तो स्वानंद अधीन करून घे असं मागच्या ओळीमध्ये सांगितलं होतं. त्याचप्रमाणे या ओळीमध्ये सुद्धा ते सच्चिदानंद म्हणतात. मागच्या ओळीमध्ये ते स्वानंद जीवन पे सुखिया होई, त्याच स्वानंद जीवनाला तू प्राप्त कर आणि ते प्राप्त होऊन सुखी हो. इथे या सच्चिदानंद पदाचा निर्देश करत आहेत. माऊली ज्ञानेश्वरांनी हा बोध देऊन केवळ आणि केवळ चांगदेवार उपकार केला आहे असे नसून जगातील सर्व परमार्थी भक्तांवर उपकार केलेला आहे. ज्या कुणाला आपला आत्मउद्धार करून घ्यावासा वाटतो त्या त्या सर्वांनी ज्ञानदेवांचे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी अभंगगाथा हरिपाठ ही सर्व ग्रंथ वाचली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. नुसते वाचून भागणार नाही, त्याच्यावर मनन निधिध्यासन करून आपल्या आचरणामध्ये आणायला पाहिजेत हे सर्व. गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून आपल्या अनुभवावर आणायला पाहिजे. ऐकणे बोलणे सांगणे बडबड करणे पारायण करणे नुसतं एवढंच योग्य नाही आहे, तर हे सर्व अनुभवात उतरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. चांगदेव पासष्टीसारखा जो सिद्धांताचाही सिद्धांत सिद्धांताच्याही वरचा सिद्धांत असा सिद्धांत ग्रंथ आहे, सूत्रग्रंथ आहे हा ग्रंथ. नुसतं वाचला ऐकला आणि सोडून दिला तर त्याचा काही उपयोग होणार नाही. यातील एक एक शब्द एक एक सूत्र आहे, एक एक ओवी एक एक सूत्र आहे, म्हणून त्याला अनुभवात उतरवणे आवश्यक आहे. द्वैतातून अद्वैता पलीकडे आले पाहिजे. पहिले तर द्वैतातून अद्वैतात आणि अद्वैतातून त्या द्वैताद्वैत स्थितीच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. हे संपूर्ण जग परमात्म स्वरूप आहे, सर्वत्र तेच आत्मतत्व भरून राहिले आहे. सोन्याचे अनेक अलंकार केले तरी जसे त्या सर्वांमध्ये सोन्याशिवाय काहीच नसते, त्याप्रमाणे नाम रूप वर्ण आकार या सर्वांमधून तो एकच परमात्मा सर्वत्र व्यापून आहे असा आपल्या ठाई बोध ठसला पाहिजे. आणि हा बोधच नव्हे हा अनुभव सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे. हा ब्राह्मण तो क्षत्रिय हा क्षुद्र तो वैश्य या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही, याच्याने आपली कधी प्रगती होऊ शकत नाही. सांख्ययोगाचा विस्तार ज्यावेळी ज्ञानेश्वरी सांगण्यात आला दंशरूपाने सांख्य योगाची व्याख्या करताना आणि स्थितप्रज्ञाची व्याख्या करून झाल्यानंतर त्या चैतन्य उपाधीची गोष्ट माऊली सांगतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ही जी नाम रूप आकाराची उपाधी आहे ना, नाम रूप वर्ण आकार प्रत्येकाचं माझं नाव हे तुझं नाव ते मी या पदावर तू त्या पदावर मी काळा तू गोरा या सर्व या निरनिराळ्या प्रकारच्या उपाधी आहेत. या उपाधी माझी गुप्त या सर्व उपाधींमध्ये गुप्त रूपाने सर्वांच्या ठाई एकच गोष्ट कुठली असेल तर ते चैतन्य. आणि हे सर्वांना कळत नाही, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे तत्वज्ञ संत असतात त्यांनाच ही गोष्ट स्वीकार्य असते, बाकीच्यांना सर्वत्र भेद दिसतो, सर्वत्र परिच्छिन्नपणा दिसतो, नानात्व दिसते. पण जे तत्वज्ञ संत असतात तत्व जाणणारे स्थितप्रज्ञ असतात त्यांना हे कळतं की या उपाधीमाधी गुप्त चैतन्य असे सर्वगत. त्याचप्रमाणे प्राणीमात्रामध्ये तोच भगवंत भरलेला आहे, म्हणून भक्तियोगाने परिपूर्ण असा जो ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय त्यामधली माऊली ज्ञानेश्वरांची प्रसिद्ध ओवी जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा। ज्या ज्या ठिकाणी लाईफ आहे, ज्या ज्या ठिकाणी जीवन आहे आणि जे जे जिवंत वस्तू आपल्याला दिसते ते ते भगवंतच समजावे, नुसता माणूस नव्हे। जे जे भेटे भूत ते ते सर्व जाणी जे भगवंत, माणूस असू द्या, ॲनिमल्स असू द्या, मायक्रोफ्लोरा मायक्रोफाउना काही का असेना, ते ते जाणी जे भगवंत। आणि यालाच खऱ्या अर्थाने भक्तियोग असं नाव आहे। ज्ञानप्राप्तीसाठी करायची जी साधना असते ते स्वहितासाठी असते, ती साधना आपल्या हितासाठी असते। आणि ज्ञानोत्तर जी साधना असते ती परोपकारासाठी असते। पहिलं भक्ती जी आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि संपूर्ण माऊली ज्ञानेश्वराच्या संपूर्ण साहित्यामध्ये दोन प्रकारची भक्ती आली आहे। पहिली भक्ती ज्ञानप्राप्तीसाठी आहे आणि दुसरी भक्ती ही ज्ञानप्राप्त झाल्यानंतरची आहे, म्हणून त्याला ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे दोन नाव आहे। त्यापैकी 10वा अध्याय जो ज्ञानेश्वरीचा असतो तो ज्ञानपूर्व भक्तीचा अध्याय आहे, म्हणजे ज्ञानप्राप्तीसाठी करण्याची जी साधना आहे ती स्वहितासाठी आहे, आपलं हित साधून घेण्यासाठी ती साधना आहे। आणि एकदा का ज्ञान प्राप्त झालं, एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग परमात्म्याच्यासाठी जी भक्ती निर्माण होते, परमात्मा म्हणतो की ज्ञान प्राप्त झालेला साधक इतक्या उच्च कोटीचा झाला असतो की तो माझ्या योग्यतेचा झाला असतो, पण तरीसुद्धा तो मला विसरत नाही आणि अशा भक्ताचं मला वेळ असते, तो योग्यतेने माझ्या बरोबरीचा झालेला असून सुद्धा क्षणभर देखील माझा विसर पडू देत नाही, अशा उच्च भक्ताला मी नेहमी मदत करतो, त्याच्या योगक्षेमाचा मी वाहम्यहम करतो, म्हणजे त्याचं संरक्षण मी करतो, योगक्षेम मी वाहतो। आणि अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया संभाळी आंतरबाह्य, असा मी अंतकाळी त्याचा आतून बाहेरून सांभाळ करतो, त्याच्या परमार्थाच्या मार्गाचा मशालची होऊन मी त्याच्या समोर चालतो। आणि म्हणून ज्ञानोत्तर करायची जी भक्ती आहे किंवा साधना आहे ती परोपकारासाठी आहे, आणि ज्ञानपूर्व साधना ती स्वहितासाठी आहे। एकदा का आत्मज्ञान झालं, आत्मसाक्षात्कार झाला की मग त्या आत्मसाक्षात्कारानंतर आणि काही प्राप्त करून घ्यायचं नसतं, आणखीन काही प्राप्त करून घ्यायची इच्छाही नसते आणि ते प्राप्त करून घ्यायची गरजही नाही, जो प्राप्त है वो पर्याप्त है। परंतु मग इतरांना मार्गदर्शन व्हावं, इतरांनी ते अनुकरण करावं, तो कित्ता इतरांनी घडवावा, इतरांनी त्याला फॉलो करावं, म्हणून मार्गदर्शक म्हणून अनुकरणीय म्हणून साधनरत राहणे असणे, साधनरत असणे हे उपयुक्त असते। ज्या नावेतून आपण पार जातो ती नाव कधी जाळू नये, बरं का, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। ज्या नावेतून पार पडलो ती नाव कधी जाळू नये, ती नाव अनेक लोकांना तोयतरणी होण्यासाठी उपयोगाची ठरेल, कारण ती इतरांना पलीकडे नेण्यास उपयोगी असते। त्याचप्रमाणे आत्मज्ञानी संत सत्पुरुष आप्तकाम जरी असले तरी इतरांसाठी त्यांनाही साधारणरत राहावंच लागते। श्रीकृष्ण परमात्मा तर म्हणतात की मला काय कमी आहे, माझ्या ऐश्वर्यात कुठे कोणती कमी आहे, तरी सुद्धा मी सर्वसामान्यांसारखा कर्मे करत राहतोच, माझ्या कर्म करण्यामध्ये कुठेही काही कमीपणा येऊ देत नाही. काय म्हणतात परमात्मा, आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. जर आम्हीच आमच्या कामामध्ये ढिलाई बरतली, आम्ही आमच्या कामामध्ये ढिले पडलो, सैल पडलो, तर मग इतरांनी काय करावं. आम्ही पूर्ण काम होऊन आणि नुसतं आम्ही आमच्या आत्मस्थितीत राहतो असं म्हटलं तर मग प्रजेचं काय होईल, आम्हाला जे फॉलो करतात त्या फॉलोअर्सचं काय होईल. स्वतःचा उद्धार तर करावाच करावा, पण इतरांच्या उद्धाराची काळजी सुद्धा त्यांना असावी. मुमुक्षू जे असतात ते स्वतःसाठी तर मोक्ष प्राप्त करतात, पण मोक्ष प्राप्त करणे हे इतकं साधं सोपं नाही. ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानाप्रमाणे ज्ञानोत्तर भक्ती साधली, अभेद भक्ती आली, सर्वांच्या ठाई परमात्म्याचं दर्शन झालं, हे सर्व झालं तरी पण या सर्वांनी मुक्त होता येत नाही. ज्ञान रूपाने आपण तरीही शिल्लक आहोच, म्हणून ते ज्ञान सुद्धा सोडून द्यायचं आहे, त्या ज्ञानातूनही मुक्त व्हायचं आहे, तरच खरी मुक्ती. आणि त्यासाठी जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते सुद्धा वाटून द्यायचं आहे. तसे नसते तर चांगदेवांना आपणासारखे करण्याची खटपट ज्ञानदेवांनी कशाला केली असती. इतरांच्या उद्धाराची काळजी अशा आत्मज्ञानी पुरुषांना नेहमी लागलेली असते. आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. जर आम्हीच ढिले पडलो, आम्हीच कर्तव्यांमध्ये कमी पडलो, तर आम्हाला फॉलो करणारे जे दुसरे आहेत त्यांना कुठून लेसन्स मिळणार, त्यांना धडा कुठला मिळणार. म्हणून इतरांच्या उद्धाराची काळजी अशा आत्मज्ञानी पुरुषांना, आत्मज्ञानी महात्म्यांना कायम लागलेली असते. आणि याच कारणास्तव असे जे आत्मज्ञानी पुरुष संत महात्मे होऊन गेले महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठी भाषेवर, त्यांनी लिटरेचरच्या माध्यमातून आपली अमर छाप अशी सोडलेली आहे. आणि त्यांचे अनुभव त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजूनही आपलं मार्गदर्शन करतात. समर्थ रामदासांचा दासबोध, त्यांचे मनाचे श्लोक, माऊली ज्ञानेश्वरांची एवढी मोठी साहित्य प्रभावळ, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, चोखामेळा, नरहरी सोनार, सर्वांचे हे अभंग, सर्वांचं साहित्य, सर्वांचे ग्रंथ, या सर्वांचं आपल्यावर एक खूप मोठं आपल्याला दिलेलं हे खूप मोठं दान आहे. आणि आपल्याला खूप मोठा वरदान दिलेला आहे हा. आणि म्हणून त्या साहित्याचा सपोर्ट घेत 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 आपण आजही त्यांनी दाखवलेले मार्ग आपल्याला त्या साहित्याच्या माध्यमातून स्पष्ट दिसतात आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करतो. म्हणून त्या संतांना इतरांच्या उद्धाराची काळजी असते. ते स्वतः आत्मज्ञानी म्हणून स्वतःच्या पुरतं माझी मुक्ती, मला मुक्ती मिळावी, मी मोक्ष व्हावा आणि मला मोक्ष प्राप्त व्हावा इतपत फक्त ते स्वार्थ ठेवत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन इतरांच्या उद्धाराची काळजी त्यांना लागलेली असते. म्हणून माऊलींच्या या 65 ओव्या चांगदेव 65 माध्यमातून चांगदेवांना लिहिलेलं पत्र नुसतं चांगदेवापुरतं नसून तुम्हा आम्हासारख्या सर्वांसाठी हे आहे. समजायला अवघड जरी असलं तरी हे हळूहळू अभ्यास केल्यानंतर अनुभवाला येते. सांग्या पुळत पुळती घरालिया ज्ञान संपत्ती वेद्य वेदकत्वी अतीती पदी बैसे. तू आत्मा आहेस, तत्त्वम असी, असा हा महावाक्याचा बोध आहे. सांग्या पुन्हा पुन्हा मला तुला हेच सांगायचं आहे, एवढाच उपदेश द्यायचा आहे की तुझ्या अंतकरणरूपी घरामध्ये ही ज्ञान संपत्ती आली आणि आल्यानंतर तिथे वेद्य वेदकत्व म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय या भावाच्या पलीकडे तू आत्मस्थितीमध्ये स्थिर हो, आत्मस्थिती शय्येवर आरूढ हो, त्या पदावर तू बैस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, त्या ठिकाणी तू आरूढ हो. आज वेळेमर्यादेपोटी 60व्या ओळीचा हा पहिला भाग आज आपण इथे थांबवतोय. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय.